विविध भारती पुणे, स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातल्या अतिवृष्टीग्रस्त विविध भागांना भेट दिली आणि पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पूरबाधित नागरिकांना शासनाच्या वतीनं आवश्यक सर्व सहकार्य देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यावेळी उपस्थित होत्या. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो लोकांना महापालिकेनं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे. या कामात काही स्वयंसेवी संस्थांनीही महापालिकेला मदत केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीला दोन्ही महापालिका जबाबदार असल्याचा निष्कर्ष राज्य शासनानं नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीनं काढला असल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. यासंदर्भातला अहवाल गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासनाकडे पडून आहे. 2019 पुण्यात आलेल्या पुरानंतर जलसंपदा विभागाच्या निवृत्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन सरकारनं तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. पुणे आणि पंढरपूरमध्ये निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीचा अभ्यास करून या समितीनं आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर केला आहे. मुळा, मुठा आणि पवना नदीपात्रातील वाढती अतिक्रमणं रोखण्यात दोन्ही महापालिकांना येत असलेलं अपयश, नदीपात्रात पडणारा राडारोडा आणि नदीच्या पूररेषेच्या आत होणारी अनधिकृत बांधकामं यामुळे धरणातून जास्त प्रमाणात विसर्ग झाला की शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते असा निष्कर्ष या समितीनं काढला आहे. मात्र दोन वर्षांपासून हा अहवाल राज्य शासनाकडे पडला असून त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पुण्यात नुकत्याच आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या हजारो कुटुंबांना संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी, तत्पूर्वी प्रत्येक कुटुंबाला 25,000 रुपयांची मदत त्वरित द्यावी अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षानं केली आहे. यासाठी पक्षाच्या वतीनं येत्या गुरुवारी पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत दिली. पुणे जिल्ह्यात झिकाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. आतापर्यंत 72 जणांना झिकाची लागण झाली असून यातले 65 रुग्ण पुणे शहरातले आहेत. या रुग्णांमध्ये 5 गर्भवती महिलांचा समावेश आहे. गर्भवती महिलांच्या बाळांच्या स्कॅनिंगचे अहवाल नॉर्मल आले असल्याची माहिती पुणे जिल्हा आरोग्य विभागानं दिली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि ससून रुग्णालयातून आणखी काही जणांच्या तपासणीचे अहवाल येणं बाकी आहे. ते आल्यानंतर झिका रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं तपासणी मोहीम आणखी तीव्र केली आहे. ज्या घरात किंवा आस्थापनांमध्ये डासोत्पत्तीची ठिकाणं आढळली त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे 1,86,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी आज ही माहिती दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक रज्जू भैया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कौशिकाश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्या वतीनं नुकतंच पुण्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 526 जणांनी रक्तदान केलं. पुण्यात 4 ठिकाणी ही शिबिरं घेण्यात आली. मुसळधार पाऊस सुरू असतानाही रक्तदात्यांनी शिबिरात येऊन आपलं रक्तदानाचं कर्तव्य पार पाडलं. पुणे परिमंडलामध्ये विजेची वाढती मागणी लक्षात घेता वीज पुरवठ्यासाठी वितरण आणि पारेषणच्या वीजयंत्रणेचं विस्तारीकरण करण्याचं नियोजित आहे. लवळे आणि बावधन इथं अतिउच्चदाब केंद्राला महावितरणनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे बावधन, कोथरूड, वारजे, भुकुम, भोगाव, तिरंगुट, लवळे आणि नांदे या परिसराला आणखी दर्जेदार वीज पुरवठा होणार असल्याचं पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सांगितलं आहे. पुण्यातील 30 प्रमुख चौकात तसंच विविध भागात येत्या 12 ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. संचेती चौक, पौडफाटा चौक, राजाराम पूल, दांडेकर पूल, निलायम पूल, सावरकर पुतळा चौक यासह विविध भागात ही बंदी लागू असेल असं पुणे शहर वाहतूक पोलिसांनी कळवलं आहे. प्रौढांच्या दुसऱ्या राज्यमानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील सांघिक विभागात डेक्कन जिमखाना क्लबच्या अ आणि ब या दोन्ही संघांनी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली. अन्य सामन्यात टॉस अगातमी संघानं करिअर इलेव्हनचा 3-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुणे आणि परिसरात आज पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. उद्या शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.